संमेलनाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब माडगूळकर, महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक कुलकर्णी, मुख्यमंत्री माझे मित्र श्री वसंतरावजी नाईक आणि प्रमुख साहित्यिक विद्वान साहित्य संमेलनाचे प्रतिनिधी आणि यवतमाळ जिल्ह्यातील आणि शहरातील रसिक बंधू भगिनी, साहित्य संमेलनाचा उद्घाटक म्हणून यवतमाळला यायचा हा माझा दुसरा प्रसंग आहे. मराठी या संबंध विभागाचा संबंध या आता ते अखिल भारतीय साहित्य संमेलन झालंय त्याचा उद्घाटक म्हणून प्रथम जरी आलो असलो तरी विदर्भ साहित्य संमेलनाचा उद्घाटक म्हणून 15 वर्षापूर्वी लोकनायक अण्णांच्या प्रेमळ वात्सल्यपूर्ण आग्रहामुळे आलो होतो. आणि या 15 वर्षात विदर्भ साहित्य संमेलनाशी अनेक वेळा हजर राहण्याची आणि आपल्याशी बोलण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर मला वाटतं मी पुसरला जे रौप्य महोत्सवी संमेलन झालं त्याला आलो होतो. त्यानंतर त्या पुसरच्या रौप्य संमेलनानंतर आचार्य अत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अनौपचारिक जे गप्पा संमेलन गोरगोला झालं होतं त्याची आठवण माझ्या मनात ताजी आहे. महाराष्ट्र साहित्य संमेलनालाही उद्घाटकाच्या नात्यानं चारदुना जायचा मला प्रसंग आला होता आणि म्हणून उद्घाटक म्हणून मी आपल्या संमेलनाला आलो तर की फारसं अतिक्रमण केलं याचा पण मानणार नाही अशी आशा आहे. साहित्यिक म्हणून याचा काही अधिकार नाही परंतु साहित्याबद्दल प्रेम बाळगणारा आपुलकी असणारा रसिकतेचा दावा सांगणारा एक नम्र मराठी माणूस हे साहित्य संमेलनाशी आमचं नातं आहे आणि राहणार आहे. ते काही तुटणारं नातं नाही आणि म्हणून जेव्हा या साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून मला निमंत्रण बरेच दिवसापूर्वी यवतमाळच्या कार्यकर्त्यांनी आणि साहित्य प्रेमिकांनी दिलं तेव्हा मी ते स्वीकारलं होतं. पण त्यानंतर या साहित्य संमेलनाचा सूत्रधार कोण आहे याची मला काही फारशी कल्पना लागत नव्हती. म्हणजे नाटक सुरू होताना दर्शनी पडदा उघडण्याचं काम करणाऱ्या माणसाला तो पडदा उघडण्यापूर्वी तिथं उभारायला सूत्रधार आधी दिसतो पण हे दर्शनी पडदा उघडण्याचं काम घेतलेल्या मला आतल्या सूत्रधाराचा काही लवकर पत्ता लागत नव्हता. पण जेव्हा मी या संमेलनाला यायच्या तयारी लागलो तेव्हा बातमी केली की या पडद्याच्या पाठ्यामध्ये उभे राहिल्यात जे सूत्रधार आहेत ते आमचे मित्र सर्वांचे मित्र आणि महाराष्ट्रातले एक अत्यंत नामवंत कवी लेखक माझे मित्र श्रीयुत गदिमा हे आहेत. हा सूत्रधार रसिक आहे, गीतकार म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांनी लोकांच्या अंतःकरणाचा कब्जा केलाय. ते आपल्या वेड्या कुंभाराला कधी कधी आळवीत असतात, त्यांचा वेड्या कुंभार कधी रामाचं रूप घेतो कधी गोपालाचं रूप घेतो. परंतु जी मूळ गोष्ट आहे की लोकांचं अंतःकरण कधी आश्रम समजून घ्यायचा ज्याचा स्वभाव नव्हे ज्याचा नुसता स्वभावच नव्हे तर ज्याचा जीवन धर्म झालाय असा हा एक महाराष्ट्राच्या ऐन रांगड्या जीवनातनं त्या मुशीत तयार झालेला असा हा साहित्यिक आहे. मी असं म्हटलं तर अतिशयोक्ती आपण मानणार नाही की साहित्यकार माडगूळकर हे नुसत्या शब्दांच्या वापरानं कवी किंवा लेखक किंवा साहित्यकार झालेच नव्हे. ते अत्यंत चपकर शब्द वापरणारे कवी आहेत परंतु अत्यंत तीव्र अनुभवातनं बनलेला तो एक खरा जिव्हाळ्याचा जातेवंत साहित्यिक आहे असा आमचा स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून जेव्हा मी या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाकरता आलो तेव्हा साहित्य संमेलन उद्घाटन करण्याचा एक आनंद होत राहत. परंतु साहित्य संमेलनाचा हा पडदा उघडल्यानंतर उभारलेल्या सूत्रधाराला जिवाळ्यानं आपुलकीनं रामराम केलेला फार आनंद वाटतो. एवढी गोष्ट कबूल केली पाहिजे. मराठी साहित्य संमेलन ही एक मोठी अद्वितीय अशी संस्था आहे असं मी मानतो. हिंदुस्थानातल्या इतर साहित्य संमेलनांचा इतिहास आणि प्रसिद्धी थोडीफार मला माहिती आहे, पण मराठी साहित्य संमेलन ही संस्था जी आहे, आता मला माहीत नाही नव्या साहित्यकारांना या साहित्य संमेलन संस्थेतून नेमकं काय वाटतं ते. आम्ही आत्ता चर्चा करत होतो की नव्या पिढीमध्ये सगळ्याच इस्टॅब्लिशमेंटबद्दल हल्ली एक प्रकारचा राग आणि संताप आहे, तसं कदाचित असतं तर मला माहिती नाही. परंतु एक गोष्ट कबूल केली पाहिजे की आज जरी हे 49वं जरी हे अधिवेशन जरी असलं तर आणखीन 2-3 वर्षामध्ये जवळजवळ 100 वर्ष आम्ही पूरी करणार आहोत या संमेलनाच्या इतिहासात. आणि या जवळजवळ 100 वर्षाच्या काळामध्ये मराठी जीवनाचा विकास झाला तसा मराठी साहित्याचा विकास झाला. मराठी जीवन ही छोटी भारतीय जीवनाचा एक भाग आहे. त्या भारतीय जीवनाची गंगा जशी वेडी वाकडी वाहत गेली, कधी शक्तिमान झाली कधी दुबळी झाली, पण अखंडपणे वाहत जशी गेली तशीच ही वाहत गेली. त्यावर आलेल्या लाटा, त्यावर आलेलं वादळाचं पाणी जशा उमटल्या तशा लोकजीवनावरती उमटल्या, तशा साहित्यामध्ये उमटल्या. हा संबंध गेल्या 100 वर्षाचा इतिहास जो आहे, हा 100 वर्षाचा जीवनाचा इतिहास या संस्थेमध्ये एका अर्थाने व्यक्त होत गेला असं म्हटलं तर इतिहास. या 100 वर्षाच्या काळामध्ये छोटी साहित्य हे जीवनाचं प्रातिनिधिक असं आमचं असं आपण मानतो. तो वाद वेगळा की जीवनाकरता साहित्य कला की कलेकरता जीवन की कलेकरता कला, हा वाद मोठा आकर्षक आहे. पण मी आता काही त्याबाबतीमध्ये आपण साहित्यिक मंडळी अधिक जाणधेपणाने चर्चा कराल त्यात मी जात नाही आहे. पण ही गोष्ट खरी आहे की छोटी साहित्य हे समाज जीवनाचं प्रातिनिधिक असतं असं मानलं पाहिजे. हे तर त्या साहित्याला काही फारसा अर्थ राहत नाही, त्या साहित्याबद्दल कोणाला जिवाळा वाटणार नाही. कारण मी असं मानतो की जितकी साहित्यिकाच्या अनुभवाची व्यापकता, जितकी त्याची विविधता, जितकी त्याची सखोलता, तितकं वाङ्मय त्याचं कसदार असतं असा अनुभव आहे. आणि म्हणून समाज जीवनाच्या भोवती पिंगा घालणारी कला म्हणजे साहित्य कला असं मी मानतो. तो रस्ता ज्यांचं चुकलं किंवा ते प्रदर्शनाचं ठिकाण ज्यांचं चुकलं त्यानं साहित्य किंवा साहित्यिक खरं तरी बनता आलं नाही असं माझं स्वतः गाव आहे. अशा या 100 वर्षाच्या काळामध्ये ही साहित्य संस्था वाढली आणि एक मोठा या संस्थेचा एक नैतिक असा काही दरारा मराठी जीवनामध्ये आहे असं आपण मी सांगू इच्छितो. साहित्यिकांनी या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे असं मी मानतो. साहित्य संमेलन पहिल्यापासून अखेरपर्यंत पाहायची संधी आम्हाला सारख्या लोकांना फार क्वचित आहे. पूर्वी जेव्हा अधिकारावर नव्हतं तेव्हा एक दोन साहित्य संमेलनं अगदी स्त्रीपासून शेवटपर्यंत पाहिलेली आहेत, ऐकली आहेत. पण त्यामध्ये आम्हा लोकांचा एक फायदा होता, जे साहित्यिक नाही त्यांना एक साहित्य संमेलन संपूर्ण पहिल्यापासून अखेरून ऐकलं म्हणजे त्या वर्षापुरते आपण साहित्यिक बहुश्रुत झालो असं म्हणायची हरकत नाही. असा खरं म्हणजे एक अर्थ फायदा असतो. तेव्हा हे ही जी एक दर्जा यावतीमध्ये निर्माण झाला आहे तो दर्जा ही एक मोठी महत्त्वाची गोष्ट असं मी मानतो. काही आता मगाशी वाल कुलकर्णींनी सांगितलं की अधिकारामध्ये जाऊन जो फरक केला तो खरा फरक आहे. परंतु महाराष्ट्र साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हे जरी काही कायद्यानं अधिकार देणारी संस्था नसली तरी त्या संस्थेचा अध्यक्ष हा मराठी जनतेमध्ये अत्यंत आदराचं स्थान पावलेलं असतं. अशी एक महत्त्वाची संस्था आमच्या जीवनामध्ये घडली गेलेली आहे. महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची अध्यक्षीय भाषणं ते केव्हा तरी मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांनी वाचण्यासारखी आहेत. म्हणजे त्या सगळ्या भाषणांचा जर अभ्यास केला तर गेल्या 100 वर्षाच्या साहित्यातल्या वेगळ्या वेगळ्या विचार प्रवृत्तीचा आणि आंदोलनाचा त्यामध्ये प्रतिबिंब पडल्यासारखं वाटतं. ते कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीला महत्त्व होतं, कोणत्या गोष्टी ना मानलं गेलं, ही एक अतिशय महत्वाची गोष्ट. आणि म्हणून महाराष्ट्र साहित्य संमेलन एक मोठी अतिशय महत्वाची प्रातिनिधिक मराठी जीवनामध्ये अत्यंत प्रतिष्ठा पावलेली जिला काही आदरात स्थान असणारी अशी संस्था आहे. महाराष्ट्र साहित्य समितीचा अध्यक्ष वाङ्मयाचा समालोचन कसं करतात तिकडे पाहण्याची प्रवृत्ती असते. साहित्य कृतीतल्या वेगळ्या वेगळे तिचे जे विभाग आहेत, कथा, कादंबरी, काव्य, आणखीन काही विचारधन जे असेल त्याच्या संबंधीचा जो पुरेपुरी अशी पद्धत होती की सगळ्या त्याचं व्यंगम करत असत, त्याचा व्यंगामा लोक ज्याला म्हणतात अशा तऱ्हेचं करायची प्रवृत्ती होती. त्यामुळे एक अंदाज येत असते, काही नवे विचार, त्यावेळेचे काही साहित्यविषयक काही जे महत्वाचे प्रश्न असतील त्यांची चर्चा त्यांच्या भाषणामध्ये होत असते, तिकडे पाहण्याची प्रवृत्ती लोकांची असते. अशा अनेकविध गोष्टी या देशाच्या या मराठी समाजाच्या जीवनात ते त्याचा त्यामध्ये उल्लेख होतो, त्याचा एक पाहण्याची वेगळी प्रवृत्ती असते. अशी ही एक मराठी साहित्य संमेलनासाठी जी अत्यंत महत्वाची संस्था आहे, तिच्यापुढे मला मी आता ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख कशाकरता केला की आता जो 100 वर्ष पुरी होत आली असताना आम्हाला आता थोडंसं पाठीमागे वळून पाहायला पाहिजे रे, आणि पाठीमागे वळून पाहून आत्ताचे जे काही महत्वाचे प्रश्न किंवा महाराष्ट्राच्या जीवनापुरते नव्हे संबंध भारताच्या जीवनामध्ये कोणते आहेत, आणि त्या संबंधानं मराठी साहित्य संमेलनाला कोणत्या दृष्टीने पुढे जाता येईल, काय करता येईल, हे पाहण्याची आवश्यकता असं मी मानतो. एक नवा प्रकार आहे मला पाहायला सापडतो की गेल्या 10-15 वर्षामध्ये मी अगदी जाणीवपूर्वक पाहायचा प्रयत्न केला, तेव्हा मराठी वाङ्मयाच्या ज्या सगळे फॉर्म्स वेगळे वेगळे आहेत, निबंध आहे, वैचारिक ग्रंथ आहे, नाटक आहे, कादंबरी आहे, कथा आहे, त्या सगळ्या वृत्तपत्र लेखन आहे. वृत्तपत्र लेखन साहित्य आहे की नाही ह्या वादगिरी वेगळा सोडला, मी आहे असं मानणारपैकी कृपया पण आपण काय म्हणता मला माहीत नाही, कारण लोकांच्या दैनंदिन जीवनावरती परिणाम करणारा लिहिलेला आणि छापलेला दुसरा शब्द आजच्या काळामध्ये नाही. दुसरा शब्द जो ऐकला जातो तो म्हणजे हल्ली रेडिओवरती आणि टेलिव्हिजनवरती वापरलेला शब्द, हा सुद्धा एक प्रकारचं साहित्यच आहे. कारण पूर्वी राजाच्या दरबारामध्ये गायलेलं गीत काव्य म्हणून मानलं जात होतं, आज लोकांच्या दरबारामध्ये सकाळ संध्याकाळ गायलेलं गीत जे आहे तेच खरं काव्य असं म्हणत पडलेलं आहे, पण शेवटी लोकमानावरती ज्यादा जास्त परिणाम घडणार असं ते गीत आहे. तर मी याचा उल्लेख कशा करता केला की ही सगळी जी वेगळी वेगळी वृत्तपत्राचा लेखनाचा उल्लेख कशा करता केला की ते एक महत्वाचा साहित्याचा भाग आहे असं मानतो. त्याच्यामध्ये गेल्या 10-15 वर्षामध्ये गेल्या विशेषतः 10 वर्षामध्ये वेगळे वेगळे फॉर्म्स आले, बदल झालेला आहे, आणि काही मोठं नवीन अतिशय शक्तिमान असं काही नवीन पाहायला सापडतंय असं वाटतं. यामध्ये नवीन पिढी एका नव्या जाणीवेने या सगळ्या फॉर्मचा या सगळ्या साधनांचा वापर करायचा प्रयत्न करते, आणि हे निव्वळ महाराष्ट्रापुरतंच मर्यादित आहे असं समजता कामा, निव्वळ मराठी भाषेपुरतंच हे मर्यादित आहे असं मानता कामा आहे. ही जाणीव मी पाहतो अशा अर्थानं की हिंदुस्थानच्या सर्व भाषांमध्ये ही गोष्ट प्रामुख्यानं आज अनुभवायला येते आहे. आणि इथे मला आपल्याशी जे बोलायचा मुख्य विषय तो असा आहे की या संबंधामध्ये इतर भाषेतले या सर्व क्षेत्रात काम करणारे जे साहित्यिक आहेत, कलाकार आहेत, त्यांच्याशी आमचा अत्यंत निकटचा असा संबंध जोडण्याची आवश्यकता आहे. नाही बाबतीमध्ये घडलेलं आहे, आमच्यातले जुने प्रसिद्ध कादंबरीकारांच्या कादंबऱ्या इतर भाषेतले त्या रूपांतरित झालेल्या आहेत, आणि त्यांची नावं जितकी आपल्यामध्ये आपुलकीनं बोलली जातात तितक्याच आपुलकीने आदरानं त्या लोकांमध्ये घेतली जातात, बोलली जातात, ते ऐकलं म्हणजे आनंद वाटतो. आजकाल मराठी नाटकाच्या वाट्याला हे भागी हळूहळू यायला लागलेलं आहे. तेव्हा ही एक देवाणघेवाण जी आहे, कारण शेवटी आज जे घडते ते निव्वळ कधी एक मराठी जीवन वेगळं घडतंय किंवा तेलुगू जीवन किती वेगळं घडतंय किंवा तमिळ जीवन वेगळं घडतंय किंवा हिंदी जीवन वेगळं घडतंय असं नाही आहे. शेवटी भारतीय जीवन म्हणून किती घडतंय आणि त्याचे परिणाम तुमच्या आमच्यावरती वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं होणार आहेत. त्यामुळे ही एवढी जी एक आमची प्रतिष्ठित अशी शक्तिशाली संस्था जी आहे, प्राथमिक संस्था आहे, हिच्यावरती एक मोठी जिम्मेदारी आहे की हे मराठीचं प्रतिनिधित्व निव्वळ मराठी जीवनासाठी नव्हे तर या मराठी जीवनाचं प्रातिनिधित्व भारतीय जीवनामध्ये कोणत्या पद्धतीने करणार आहे त्याची एक मोठी जिम्मेदारी या संस्थेवरती आहे असं मला आहे. आपल्या विचारासाठी मी बांधायचं, मी काय आपल्याला सल्ला देऊ इच्छित नाही, कारण भलत्या ठिकाणी सल्ला देण्याचा धोका मी पत्करू इच्छित नाही. पण हा एक विचार जो माझ्या मनामध्ये महत्त्वाचा वाटतो आहे की हे काम अत्यंत आपुलकीनं जाणीवेनं करण्याची आज गरज आहे.
四个学校在北沙五六七了，他们的什么专业？他们的满上了，这样的咱们的教导了，或者说他们教导了，大家都要采取多种方法来解决，咱们解决不了的，啊，这些是没得解决办法。而你阿扎什么呀？他阿本真正本中不是那个能不是那个意思的，都安尼其实讲那么的，阿真的解决。आणि जसं जसं एक समुद्राचं मंथन जसं चालतं असं संघर्षाच्या या वातावरणाने असा भरून गेलेला असतो. आता त्याच्यापर्यंत साहित्य जरी पोहोचलं नसलं असलं तरी त्याच्यापर्यंत त्याच्या अपेक्षांची शक्ती किती आहे याची जाणीव पोहोचलेली आहे. आणि त्यामुळे त्याचं मन अत्यंत जागृत आहे, विचार अत्यंत जागृत आहेत. तर अशा समाजाला तुम्हाला काहीतरी नवीन विचारांचं तुमच्या कलात्मक मांडणीच्या रूपानं ते सामर्थ्य द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि ही जाणीव झालेलं जे मराठी भाषिकाचं जे मन आहे ते काही एका संस्कृतीच्या रूपानं काही आपलेपणा म्हणून तिची तिची काही अस्मिता म्हणून आहे वेगळी ती मी गृहित धरून बोलतोय. तर तिच्यावरती परिणाम काही सामान्य काही भारतीय जीवनात नाही, काही गोष्टी आंतरराष्ट्रीय जीवनाच्या त्याच्या मनावरती परिणाम होणाऱ्या काही शक्ती आहेत, त्याचाही परिणाम होतोय त्याची शंका नाही. पण निदान या भारतीय या संदर्भाच्या मर्यादेत जर बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की हे जीवन, हे मराठी जीवन इतर जीवनांशी, हिंदुस्थानच्या इतर वेगळ्या सांस्कृतिक साहित्यिक जीवनाशी अधिक निकट करण्याचा, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा नवा सेतू बांधण्याचं काम, संघटितपणे करण्याचं काम मी मानतो की मराठी साहित्य संमेलनासाठी अत्यंत किमान अशी संस्था जी असली पाहिजे. सुदैवानं आमच्या या संस्थेचं काम करणारी जी माणसं आहेत ती समर्थ माणसं आहेत, मूळ माणसं आहेत, शक्तिशाली माणसं आहेत. त्यांना आपल्या प्रांतामध्येच महत्व आहे, त्यांचं नाव लौकिक असं त्यांचं बाहेरचं नाव लौकिक आहे. अशी ही शक्तिशाली माणसं या मराठी साहित्य संमेलन या संस्थेला अधिक शक्तिशाली करते. आपलं 100 वर्षाचं जीवन 2-3 वर्षात पूर्ण करणारी ही संस्था आहे. तर दुसऱ्या शतकात पाऊल टाकण्यापूर्वी अशा काही योजना, असे काही विचार, असे काही संकल्प जर या संस्थेकडून जर घडले तर मराठी जीवन अधिक सशक्त व्हावलं असा त्याला अभिमान बळात जाईल. मित्र, मला सांगितलं त्याप्रमाणे दर्शनी पडदा ओढणाऱ्यानं आपल्यामध्ये आणि सूत्रधारामध्ये जास्त उभं राहणं ते थोडंसं व्यवहाराला धरून होणार नाही आहे. मला आपण इथं आपुलकीनं नेहमी बोलवतात, त्या आपुलकीनं बोलवलंच त्याचा जास्त गैरफायदा न घेताना मी या संमेलनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि आपल्याला करतो.